chinimandi.com पॉडकास्ट।
सांगलीत कृष्णेची पातळी 30 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता। नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे। सध्या कोयना धरणातून 70,404 व वारणा धरणातून 11,703 क्युसेक विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे। सांगली आयर्विन पूल येथील पाणी पातळी सध्या 23 फूट असून सद्यस्थितीनुसार विसर्ग राहिल्यास ती 30 ते 31 फुटापर्यंत पातळी स्थिर राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठावरील नागरिक शेतकरी यांनी सावधगिरी बाळगावी व सतर्क राहावे। नदीपात्रात जाणे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी केले आहे। गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना 48 मिमी, महाबळेश्वर 25 मिमी, नवजा 73 मिमी, वळवण 57 मिमी अशी पर्जन्यवृष्टी झाली आहे। कोयना धरण पाणी साठा 103.62 TMC इतका झालेला आहे। कोयना धरणाचे रेडियल गेट 10 फुटांवरून 8 फूट करण्यात आले आहे, तर पाण्याचा विसर्ग 85,673 क्युसेकवरून 70,404 क्युसेक इतका करण्यात आला आहे। तसेच वारणा धरणातील विसर्ग 11,703 क्युसेक इतका आहे। आयर्विन पूल येथील पाणी पातळी सध्या 23 फूट असून सद्यस्थितीनुसार विसर्ग राहिल्यास ती 30 ते 31 फुटापर्यंत पातळी स्थिर होण्याची शक्यता आहे, तर नदीकाठच्या विशेषतः वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे।